मार्काचे सुवर्तमान याचा 5वा अध्याय। मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गरसेकराच्या प्रदेशात आले। तो तारवास उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कब्रातून निघून त्यास भेटला। तो कब्रामध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवले असता कोणाला शक्य नव्हते, कारण त्यास पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असता त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्यास ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते। तो नेहमी रात्रंदिवस कब्रामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे। येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परत्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस। कारण येशू त्यास म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ। त्याने त्यास विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हास या देशातून घालवू नकोस। अशी तो त्यास आग्रहाने विनंती करत होता। तेथे डोंगराच्या कडेला डुकराचा एक मोठा कळप चरत होता, तेव्हा अशुद्ध आत्म्याने त्यास विनंती केली की आम्ही त्या डुकरा शिरावे म्हणून त्याच्याकडे आम्हास लावून दे। मग त्याने त्यास परवानगी दिली, तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुण मरून मरण पावला। डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात शेतमळ्यात हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले। ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्या सैन्य होते तो कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली। ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकराविषयीची हकीकत इतरांना सांगितली। तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले। मग तो तारवास जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य त्यास विनंती करू लागला की मलाही तुमच्या सोबत घ्या, परंतु त्याने त्यास आपल्या सोबत येऊ दिले नाही। तर त्यास म्हटले, तू आपल्या घरी सोकियाकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग। तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापोलिस येथे जाहीर करू लागला, तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले। मग येशू तारवास बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो सरोवराजवळ होता, तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला व त्यास पाहून त्याच्या पाया पडला। त्याने आग्रहाने त्यास विनंती केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊ जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा। मग तो त्याच्याबरोबर निघाला, तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालत होते आणि त्याच्या भोवती गर्दी होती आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती। तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काही होते ते सर्व खर्च केले होते, तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते। येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला, कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्राला स्पर्श जरी केला तरी मी बरी होईल। तेव्हा लागलेच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला। आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला? त्याचे शिष्य त्यास म्हणाले, लोकसमुदाय आपणा भोवती गर्दी करत आहे हे आपण पाहत आहात, तरी आपण म्हणता मला कोणी स्पर्श केला? मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले, तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्यास सर्व काही सत्य सांगितले। तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो। येशू हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडे काही माणसे येऊन त्यास म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर। त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान याच्याशिवाय कोणालाही आपल्या बरोबर येऊ दिले नाही। मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली। तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मुलं मरण पावली नाही, झोपी गेली आहे। तेव्हा ते त्यास हसू लागले, पण त्याने त्या सर्वांना बाहेर काढून दिले आणि मुलीचे आई वडील व आपल्या बरोबरचे शिष्य यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला। नंतर मुलीच्या हातात धरून तो म्हणाला, तली था कुम, याचा अर्थ, मुली मी तुला सांगतो उठ, आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली. ती 12 वर्षाची होती. ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता काम नये अशी त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खाण्यास द्या असे सांगितले.